स्तोत्र संहिता अध्याय 82। देव दैवी मंडळीत उभा आहे, तो देवांच्या मध्ये न्याय देतो। कोटपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल? गरिबांना आणि पीडितहीनांना संरक्षण दे, त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा, त्या गरीब व गरजवंतांना बचाव करा, त्यांच्या दुष्टाच्या हातातून त्यांना सोडवा। ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत, ते अंधारात इकडे तिकडे भटकत राहतात, पृथ्वीचे सर्व पाय ढासळले आहेत। मी म्हणालो, तुम्ही देव आहात आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात, तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल। हे देवा, उठ, पृथ्वीचा न्याय कर, कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील।